आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शेतरस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांसंबंधी वादांमध्ये तहसीलदारांनी दिलेल्या आदेशांची 7 दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे बंधनकारक. आणि भारत आणि ऑस्ट्रेलियातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एकजूट होऊन देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन केलं आहे. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी स्वतःला समर्पित करावं असं ते म्हणाले. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त एकतानगर इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभाला पंतप्रधानांनी आज संबोधित केलं. आज देशानं एकात्मतेची शपथ घेतली असून देशाच्या एकतेला मजबूती देण्याचा संकल्प केल्याचं पंतप्रधान म्हणाले.
आज करोडो लोगोने एकता की शपथ ली है. हमने संकल्प लिया है कि हम ऐसे कार्यों को बढ़ावा देंगे जो देश की एकता को मजबूती दे. यहां एकता नगर में ही एकता मॉल, एकता गार्डन एकता के सूत्र को सशक्त करते दिखते हैं.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन आणि संवर्धन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तत्पूर्वी एकतानगर इथं आज भव्य एकता दिवस संचलन करण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती यासह अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. लोहपुरुष आणि भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज देशभरात सरदार @150UnityMarch याचं आयोजन करण्यात आलं. यवतमाळमध्ये अमोलकचंद महाविद्यालय इथून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यासह प्रशासकीय अधिकारी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमात 3000 नागरिकांनी उत्साहानं सहभाग घेतला. 12 वर्षांपासून 75 वर्षांपर्यंतच्या नागरिकांसह दिव्यांग बांधवांचाही सहभाग दिसून आला. बुलडाण्यातील मलकापूर इथं देखील भव्य एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली जनता कॉलेज इथून रॅलीला सुरुवात झाली. रॅली दरम्यान त्यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली.
युवा मंत्रालय संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. जेणेकरून सरदार वल्लभभाई पटेलांनी आपल्या देशासाठी काम केलेलं आहे आणि जो एकतेचा मेसेज दिलेला आहे, ते युनिटीचा संदेश त्यांनी संपूर्ण देशभरातल्या लोकांना दिलेला आहे, तर त्यासाठी ही मार्च काढली जात आहे. आणि आज जसं मलकापूरला कार्यक्रम आहे, तसं देशाच्या विविध भागांमध्ये हा कार्यक्रम होतोय.
वाशिममध्ये देखील मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारद्वारा युनिटी मार्च रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपुरात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेसह सर्व सरकारी आस्थापनांमध्ये आणि विविध संस्थांद्वारा सरदार पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केलं. चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालय तसंच मनपा शाळांमध्ये 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय संकल्प आणि राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या 1466 जणांना जाहीर झाली आहेत. कारवाई, तपास, गुप्तचर यंत्रणा आणि न्याय वैद्यकशास्त्र या 4 क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय पोलीस यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये राज्यातल्या 9 जणांचा समावेश आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत शक्तीस्थळ या इंदिरा गांधींच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहिली. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच आकाशवाणी कार्यालयात देखील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचं यावेळी स्मरण करण्यात आलं. वाशिम जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले हिनं दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन इथं झालेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 भारताचा तिरंगा जागतिक पातळीवर फडकवला. 47 किलो वजन गटात तिनं क्लासिकल पॉवरलिफ्टिंग मध्ये कांस्य आणि इक्यू पॉवरलिफ्टिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावून देशाचा गौरव वाढवला. ऐकूया संगीताचं मनोगत.
चॅम्पियनशिप मध्ये वजन गट 47 मला ब्रॉन्झ पदक सुवर्ण पदक प्राप्त झालेले आहे. साऊथ आफ्रिका केपटाऊन या ठिकाणी चॅम्पियनशिप मध्ये ओव्हरऑल 42 कंट्रीज पार्टिसिपेट झालेल्या होत्या आणि सदर स्पर्धक हे 4000 होते.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारनं केवळ कर्जमाफीची आश्वासनं दिली होती, परंतु महाएल्गार आंदोलनामुळे आम्ही सरकारला कर्जमाफीची घोषणा करायला तसंच निश्चित तारीख सांगायला बाध्य केलं असं मत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतरस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांसंबंधी वादांमध्ये तहसीलदारांनी दिलेल्या आदेशांची 7 दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आता अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत शासनानं काल परिपत्रक जारी केलं. आदेशाची अंमलबजावणी झाल्याची खात्री स्थळ पाहणी, पंचनामा आणि जिओटॅक छायाचित्रांच्या आधारे करावी लागणार आहे. अंमलबजावणी होईपर्यंत प्रकरण दफ्तरी दाखल करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तयार केलेल्या अभ्यास समितीच्या शिफारसींवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात मोठा घोटाळा झाला असून निवासी लीज भूखंडांवर अनधिकृत वाणिज्यिक आणि रुग्णालय प्रकल्पांना मंजुरी दिल्याचा आरोप काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केला आहे. अभियंत्यांनी भूखंडांचे क्षेत्रफळ कृत्रिमरित्या वाढवून FSI मध्ये फेरफार केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठोस पुरावे असूनही प्रशासकांनी दोषींना संरक्षण दिल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतला दुसरा सामना आज ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखून जिंकला. आज मेलबर्न इथं झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र भारतीय संघाची फलंदाजी चांगलीच गडगडली. भारतीय संघानं 19 षटकात सर्व गडी गमावून केवळ 125 धावा केल्या. भारतानं दिलेलं लक्ष ऑस्ट्रेलियानं 14 षटकात 6 गडी गमावून पूर्ण केलं. मालिकेतला पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला होता. हवामान. येत्या काही तासात विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेली पूरसदृश्य परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम 2025 ई पीक पाहणी नोंदणीत आलेल्या अडथळ्यांची दखल घेऊन ई पीक पाहणीला नोंदणीला 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शेतरस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांसंबंधी वादांमध्ये तहसीलदारांनी दिलेल्या आदेशांची 7 दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं बंधनकारक. आणि भारत आणि ऑस्ट्रेलियातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून विजय. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.